हरे कृष्णा। ऑगस्ट महिन्यामध्ये बलराम जयंती हा प्रमुख उत्सव आहे, त्याचबरोबर जुलै महिन्याच्या अंतिम आठवड्यामध्ये गुरुपौर्णिमा हा उत्सव होता, ज्याचं वर्णन आपण गेल्या अंकामध्ये केलेलं आहे। पण त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी चतुर्मास आरंभ होतो, तर आपण या अंकात थोडीशी चर्चा चतुर्मासाबद्दल करू। प्रत्येक दिवसामध्ये भगवंताच्या भक्तीकरता जपाकरता उत्कृष्ट कालावधी सांगितलेला आहे। सकाळच्या पहिल्या प्रहरी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंतचा काळ जो आहे त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात। ह्या काळामध्ये केलेला जप जो आहे तो सर्वोत्कृष्ट मानला गेला आहे। सूर्योदयानंतरची वेळ जी आहे ती रजगुणाची वेळ मानली गेलेली आहे। संध्याकाळी नंतरचा जो काळ आहे तो तमोगुणी मानण्यात गेलेला आहे। खास करून रात्रीचे प्रहर जो आहेत ते तमोगुणी मानले गेले आहेत, ज्यामध्ये गुन्हेगारी, बलात्कार, तस्करी आणि पापपूर्ण कार्य करण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते वाईट लोकांच्या मनामध्ये। तर ज्याप्रमाणे दिवसामध्ये ब्रह्ममुहूर्त हा जपाकरता उत्कृष्ट आहे, तसं पंधरवड्यामध्ये एकादशीचा काळ दिवस जो आहे तो भगवंताच्या भक्तीला अनुकूल मानला गेलेला आहे। इतर दिवसांपेक्षाही अधिक लाभ आणि आध्यात्मिक प्राप्ती महिन्यातून 2 एकादशीमध्ये भजन केल्याने प्राप्त होते। हे झालं महिन्यामधलं। आणि वर्षाच्या 12 महिन्यामध्ये 4 महिने पवित्र मानले गेलेले आहेत, तर आपण चतुर्मास म्हणतो। आषाढ शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा हा 4 महिन्याचा काळ चतुर्मासाचा काळ मानला गेला आहे। ह्या काळामध्ये संन्यासीजन भ्रमण बंद करून एकाच पवित्र ठिकाणी निवास करतात आणि इतर दिवसांपेक्षा इतर महिन्यांपेक्षा अधिक भजनाचा आणि जपाचा आणि परमेश्वर भक्तीचा कार्यक्रम आखतात। याच 4 महिन्यामध्ये अनेक उत्सव येतात। आपल्या महाराष्ट्रामधले गणपती, नवरात्र, दिवाळी अशा प्रकारचे उत्सव ह्या चतुर्मासामध्ये येतात। आणि चतुर्मासाचा जो जे महत्त्व आहे ते संपूर्णपणे भगवंताच्या भक्तीमध्ये प्रगती करण्याकरता हा काळ योजना झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं तत्व म्हणजे चतुर्मास हे इंद्रिय भोगापासून काही अंशाने वंचित राहून तितक्याच प्रमाणामध्ये अधिक भक्ती करण्याचा हा कालावधी आहे। म्हणून ह्या काळामध्ये अनेक प्रकारची व्रत सांगण्यात आलेली आहेत। ह्याच काळामध्ये अनेक उत्सव संपन्न होतात। तर चतुर्मासाचा जो व्रत जे व्रत आहे त्या सगळ्यात मूलभूत तत्व जे आहे ते आपल्या आयुष्यातील इंद्रिय भोगाच्या ज्या वस्तू आहेत त्यांचा कमी भोग घेणे आणि वाचलेल्या वेळेमध्ये अधिक भजन करणे भगवंताचे, हे चतुर्मासाचं मूळ ब्रीद आहे। पहिल्या महिन्यामध्ये हिरव्या पालेभाज्या वर्ज्य आहेत, दुसऱ्या महिन्यामध्ये दूध वर्ज्य आहे, तिसऱ्या महिन्यामध्ये दही वर्ज्य आहे, चौथ्या महिन्यामध्ये उडद डाळ वर्ज्य आहे। पहिल्या महिन्यामध्ये हिरव्या पालेभाज्या वर्ज्य आहेत त्याचं कारण एकदम स्पष्ट आहे। या काळामध्ये पावसामध्ये हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर जंतू असतात, भरपूर किडे असतात, त्यामुळे ते आरोग्यालाही घातक आहे। आणि जर बारकाईने आपण पाहिलं तर आपल्याला कळून चुकेल की आपल्या धर्मातील व्रतांमध्ये आरोग्याचा विचार फार सखोलतेने केला गेला आहे, त्यामुळे धार्मिक उन्नती, आध्यात्मिक उन्नती आणि आरोग्य हे एकमेकांचे सांगण घालूनच आपल्या आयुष्यामध्ये समोर येतात। अशा प्रकारे चतुर्मासाचे चार महिने जे आहेत ते सर्व भक्तांनी भक्तिभावनेने आणि नियमपूर्वक पाळावेत. आणि वर्षभरामध्ये जो चार महिन्यांचा कालावधी आहे जो आध्यात्मिक उन्नतीकरता अनुकूल आहे त्याचा पूरेपूर लाभ घ्यावा. या चार महिन्यांमध्ये देखील सर्वोत्तम महिना हा कार्तिक महिना मानला गेला आहे. या महिन्याला दामोदर मास असे म्हणतात आणि दामोदर मासाचं जे व्रत जे आहे त्याचं महात्म्य अनेक ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. ज्या महिन्यामध्ये आपण भगवंताला दीपक अर्पण करतो, दीपदान करतो, आणि याही चार महिन्यापेक्षाही एक महत्त्वपूर्ण महिना जो आहे तो आहे अधिक मास. तो 2.5 ते 3 वर्षामध्ये एकदा येतो आणि या चार महिन्यामध्ये जितका आध्यात्मिक लाभ होऊ शकतो त्याच्याहूनही अधिक पटीने आध्यात्मिक लाभ हा अधिक मासामध्ये लाभ प्राप्त होतो. हरे कृष्ण. ऑगस्ट महिन्याचा दुसरा विषय जो आहे तो महत्त्वपूर्ण असा, 24 ऑगस्टला श्री बलराम जयंती आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी 2 सप्टेंबरला आहे. जन्माष्टमी इतकाच महत्त्वपूर्ण दिवस बलराम जयंतीचा आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे श्री बलराम हे श्रीकृष्ण भगवंताचे श्रीकृष्णाचे प्रथम लीला अवतार आहेत. श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यामध्ये काहीच फरक नाही, केवळ एकच फरक म्हणजे श्रीकृष्ण घनश्याम रंगाचे आहेत आणि बलराम जे आहेत ते वसंत ऋतूच्या स्वच्छ सफेद ढगांप्रमाणे त्यांचा वर्ण आहे. हा एवढा फरक सोडला की श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यामध्ये काहीच अंतर नाही. 6 ऐश्वर्य 16 गुण 64 कला या दोन्ही व्यक्तींमध्ये परिपूर्णतेने अमर्याद मात्रेने उपलब्ध आहेत. परंतु श्रीकृष्ण हे परम पुरुषोत्तम भगवान आहेत, सर्व लोक महेश्वरम आहेत आणि सगळ्या वस्तूंचे भोक्ता आहेत. श्री बलरामजी परमेश्वर आहेत परंतु सेवक परमेश्वर आहेत. त्यांची प्रवृत्ती भगवंताच्या सेवेची आहे. श्री बलरामजी हे असे एक अनोखे भगवंताचे सेवक आहेत, स्वतः परमेश्वर असूनही त्यांचे सेवक आहेत, की ते भगवंताच्या भक्तीतल्या 5 रसांमध्ये भगवंताची सेवा करतात. शांत रसामध्ये ते भगवंताचे धाम बनतात, भगवंताचा पलंग, भगवंताचे अलंकार, भगवंताचे वस्त्र, भगवंताचे ऐश्वर, भगवंताच्या वापरण्यात आलेल्या सगळ्या वस्तू ह्या श्री बलरामांच्या विस्तार आहेत. स्वतः बलरामजी ह्या सर्व वस्तू बनतात आणि भगवंताची सेवा करतात. दास्यरसामध्ये भगवंताचे दास बनून त्यांची सेवा करतात, त्यांचे पाय चपतात, त्यांना आपली मांडी देतात विश्राम करण्याकरता. साख्यरसामध्ये भगवंत बलरामजी हे भगवंताचे मित्र बनून त्यांची सेवा करतात. गौचारण, आपल्या सख्या सवंगड्याबरोबर खेळ खेळणे जमुनेच्या किनारी, अशा प्रकारचे अनंत सख्य लीलांमध्ये बलराम प्रमुख व्यक्ती म्हणून, प्रमुख मित्र म्हणून भगवंताची सेवा करतात. वात्सल्य रसामध्ये ते भगवंताची सेवा करतात, भगवंताचा मोठा भाव म्हणून. त्यांची आई यशोदा माता, रोहिणी माता बलरामाला नेहमी सांगतात की तुम्ही श्रीकृष्णाचे मोठे बंधू आहात, त्यांचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे. ते जमुना नदीच्या किनारे खेळताना त्यांची काळजी घेणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं तुमचं कर्तव्य आहे. ते काय खातात, कधी माती खातात यावर लक्ष ठेवणं तुमचं कर्तव्य आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णाला कुठच्याही संकटापासून वाचवण्याकरता त्यांच्यावर नजर ठेवणे हे वात्सल्य भावनेचं कार्य श्री बलरामजी करतात. अशा प्रकारे ते वात्सल्य रसामध्येही भगवंताची सेवा करतात. आणि श्रृंगार रसामध्ये, माधुर्य रसामध्ये ते अनंगमंजरी या रूपामध्ये भगवंताची सेवा करतात. अनंगमंजरी ही गोपी आहे आणि ती राधाराणीची छोटी बहीण आहे आणि अशा प्रकारे स्त्री रूपामध्ये प्रकट होऊन भगवंताच्या माधुर्य लीलेमध्ये अनंगमंजरी रूपामध्ये श्री बलरामजी भगवंताची सेवा करतात। अशा प्रकारे ही अशी एकच अनोखी व्यक्ती आहे जी पाचही रसामध्ये भगवंताची सेवा करते। शास्त्रीयदृष्ट्या समजायचा प्रयत्न केला तर आपल्याला कळून चुकेल की श्री बलरामजी हे गुरुतत्व आहेत, भगवंताचे प्रथम विस्तार आहेत, लीला अवतार आहेत, आणि त्याचसोबत श्री बलरामांच्या प्रसन्नतेशिवाय श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होणं अशक्य आहे। म्हणूनच श्री बलरामजींना आदिगुरु मानलं गेलेलं आहे। आपणा सर्वांचे जे गुरु महाराज आहेत ते सर्व गुरु महाराज श्री बलरामाचे प्रतिनिधी आहेत। श्री बलरामजी हे आध्यात्मिक बलाचे स्रोत आहेत, आध्यात्मिक बलाचे उगम आहेत। त्यांच्याचकडून आपणा सर्वांना, आपल्या गुरु महाराजांना, संत लोकांना, सर्व व्यक्तींना, सर्व जीवांना आध्यात्मिक बल प्राप्त होतं। आणि म्हणूनच श्री गुरु महाराज हे श्री बलरामाचे प्रतिनिधी आहेत। आणि श्री बलरामजींचे जे आध्यात्मिक बल आहे ते श्री गुरूंच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतं। त्याचबरोबर बलरामजी भौतिकदृष्ट्याही सर्व शक्तिमान आहेत, त्यांच्यामध्ये अफाट शक्ती आहे, अचाट शक्ती सामर्थ्य आहे। आणि आपल्या अचाट शक्ती सामर्थ्याने त्यांनी अनेक राक्षसांचा वध केला आहे। श्री वृंदावन लीलेमध्ये त्यांनी धेनुकासूर, प्रलंबासूर, द्विविड, गोरिला अशा अनेक राक्षसांचा वध केला आहे। वृंदावनच्या बाहेरच्या लीलेमध्ये त्यांनी कृष्णच्या सोबतीने अनेक राक्षसांचा वध केलेला आहे। अशा प्रकारे बलरामजींचं जे चरित्र आहे ते अतिशय श्रेष्ठ आहे। आणि देवकीच्या सातव्या गर्भाच्या रूपाने त्यांचा जन्म होतो, ते अवतार घेतात। देवकीच्या गर्भामध्ये सहा गर्भ राहिले, त्यांचा कंसाने क्रूरतेने वध केला दगडावर आपटून, आणि सातव्या गर्भाच्या रूपाने स्वतः बलरामजी हे देवकीच्या गर्भामध्ये स्थापित होतात। त्यावेळी श्रीकृष्ण भगवंत आपल्या मायाशक्ती दुर्गादेवीला आवाहन करतात आणि त्यांना सांगतात की तुमच्या दिव्य शक्तीने तुम्ही हा सातवा गर्भ देवकीचा आकर्षित करून रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापित करा। रोहिणी ही बलराम भगवंतांची, श्री बलरामजींची चिरंतन माता आहे। रोहिणीच्या गर्भामध्ये, गर्भाशयामध्ये मायाशक्तीच्या प्रभावाने हा सातवा गर्भ देवकीचा हा आकर्षित केला जातो आणि रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापित केला जातो। त्याच्यानंतर स्वतः भगवंत आठव्या गर्भाच्या रूपाने देवकीच्या गर्भामध्ये प्रकट होतात। शास्त्रीय अर्थ याचा असा आहे की सहा अनर्थ जे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आहेत हे सहा गर्भाच्या रूपाने नष्ट झाले, त्याच्यानंतरच श्री बलरामजींची कृपा प्राप्त होऊ शकते। आणि सहा अनर्थ नष्ट करण्याकरताही शक्ती जी आहे ती बलरामजींच्याही, ज्यांच्या कृपेने प्राप्त होते। सहा अनर्थ नष्ट झाल्यानंतर स्वतः बलरामजी आदिगुरूच्या रूपाने देवकीचं जे गर्भाशय आहे ते पवित्र करतात। त्यामुळे देवकीचे जे गर्भाशय आहे ते आपल्या हृदयाप्रमाणे मानलं गेलेलं आहे। त्यात ते सहा विकार आहेत ते नष्ट झाल्यानंतर स्वतः बलरामजी आपलं हृदय भगवंताच्या आविर्भावाकरता शुद्ध करून तयार करतात। आणि त्यांची कृपा प्राप्त झाल्यानंतरच आपलं हृदय भगवंताच्या प्रकट होण्याकरता योग्य होतं। तर त्याच अनुषंगाने सातव्या गर्भाच्या रूपाने बलरामजी प्रकट होतात, मग ते रोहिणीच्या गर्भाशयातमध्ये स्थलांतरित केले जातात आणि त्याच्यानंतर श्रीकृष्ण भगवंत देवकीच्या आठव्या गर्भाच्या रूपामध्ये प्रकट होतात। श्री रोहिणी देवीच्या गर्भामधून श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बलरामाचा जन्म होतो आणि त्याच्यानंतर श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण भगवंताचा अवतार होतो। अशा प्रकारे श्रीकृष्ण बलराम ही जोडी वृंदावनाच्या अनंत ब्रजवासी लोकांना अनंत आनंद प्राप्त करून देतात. या दोघांच्या लीला बाल लीला इतक्या मधुर आहेत की त्यांचे श्रवण करून त्यांचं अवलोकन करून सारे ब्रजवासी धन्य होतात. असं म्हटलं गेलं आहे, सत्यव्रत मुनी म्हणतात, इति दुर्ग स्वलीलाभीर आनंद कुंडे. ते म्हणतात की श्रीकृष्ण आणि बलराम यांनी आपल्या मनमोहक बाल लीलांनी साऱ्या ब्रजवासियांना आनंदाच्या डोहामध्ये बुडवून टाकलं. अति हार्दिक आनंद त्यांनी ब्रजवासियांना प्राप्त करून दिला. आपल्या बालक रूपातल्या मनमोहक आकर्षक लीलांनी त्यांनी सगळ्या ब्रजवासींचं हृदय जिंकून घेतलं आणि त्यांना परम आनंदाचा अनुभव करून दिला. श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये या सर्व श्रीकृष्ण बलरामांच्या बाल लीलेंचं सुंदर वर्णन करण्यात आलेलं आहे. ते सर्व वाचकांनी जरूर वाचावं. श्रील प्रभुपादांनी श्रीकृष्ण नावाचं पुस्तक लिहिलं आहे, त्यामध्ये श्रीमद भागवताच्या दशम स्कंदाचे गोष्टीरूपामध्ये अनुवाद करण्यात आलेला आहे. मराठी, हिंदी, गुजराती आणि अनेक भाषांमध्ये याचं भाषांतर करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 89 गोष्टी भगवंताच्या वर्णन करण्यात आलेल्या आहेत. त्यामधले पहिले जे काही अध्याय आहेत ते श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या बाल लीलेमध्ये बाललीलेच्या बद्दल वर्णन केलेले आहेत. अशा प्रकारे श्री बलराम जयंतीचा हा दिवस 24 ऑगस्टचा आपल्याकरता अतिशय पवित्र आहे. या दिवशी भक्तगण उपवास करतात दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर श्री बलरामजी कृष्ण भगवान यांचा एकत्र अभिषेक केला जातो. आणि या दिवशीची प्रार्थना जी आहे ती फार महत्त्वपूर्ण आहे. आपण सर्व इच्छुक भक्तांनी साधक भक्तांनी त्यांच्या चरणाशी प्रार्थना केली पाहिजे की हे बलरामजी, आपण आध्यात्मिक बलाचे स्रोत आहात, उगम आहात, कृपा करून आम्हाला आध्यात्मिक बल प्राप्त करून द्या. आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या फार कमजोर आहोत, अशक्त आहोत. तुम्ही आमच्यावर जेव्हा कृपा कराल तेव्हा आम्हाला आध्यात्मिक बल प्राप्त होईल आणि त्या बलाच्या सहाय्याने आम्ही श्रीकृष्ण भगवंताची भक्ती सेवा करण्याचा प्रयत्न करू शकू. म्हणून तुम्ही अतिशय कृपाळू होऊन आमच्यावर दया अनुकंपा करावी की ज्यायोगे आम्ही तुमचे आराध्य दैव आराध्य भगवान कृष्ण यांची हृदयपूर्वक भक्ती करू शकू. श्री बलराम भगवान की जय.